आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथं पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. अयोध्येसह देशभरात श्री रामनवमी उत्साहात साजरी. राज्यातही ठिकठिकाणी रामजन्म सोहळा उत्साहात. आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं सादागड हेटी गाव ठरलं राज्यातलं पहिलं आदिवासी सौरग्राम. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात देशाची चारही टोकं जोडण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथं व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज म्हणजेच समुद्रावरच्या उघडता येऊ शकणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. तमिळनाडूमधील 8,300 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी पंतप्रधानांनी या व्हर्टिकल सी लिफ्ट पुलाखालून जाणाऱ्या पहिल्या जहाजाला तसंच या पुलावरून जाणाऱ्या रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी रामनवमीच्या निमित्तानं रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. श्री रामनवमीचा सण काल देशभरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिरात दुपारी 12 वाजता श्री रामलल्लाच्या कपाळावर सूर्यतिलक अर्थात सूर्यकिरणांचा अभिषेक झाला. सुमारे 4 मिनिटांसाठी हा दुर्मिळ योग साधला गेला. राज्यातही श्री रामनवमीचा सण काल पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात काल दुपारी 12 वाजता श्री रामनामाचा जयघोष करत टाळ मृदुंगांच्या गजरात गुलालाची उधळण करत रामजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. नागपूर इथल्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिराच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचं पूजन केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वपक्षीय आमदारांच्या हस्ते श्रीराम पंचायतनाचं पूजन करण्यात आलं. पुण्यातल्या तुळशीबागेतल्या पेशवेकालीन श्रीराम मंदिरात चैतन्यमय वातावरणात रामजन्मोत्सव साजरा झाला. यानिमित्तानं मंदिराला फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डी इथल्या श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी काल अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना गोंदिया नांदेड अकोला रत्नागिरीसह राज्यात अन्य ठिकाणीही काकड आरती तसंच इतर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे रामनवमी साजरी करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये दशावतारी नाटकांनी रात्री जागवण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातलं सावली तालुक्यातलं सादागड हेटी हे गाव राज्यातलं पहिलं आदिवासी सौरग्राम ठरलं आहे. ऐकूया त्याबाबतचा अधिक वृत्तांत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सादागड हेटी हे राज्यातील पहिले आदिवासी गाव झाले आहे. या गावात 19 घरे आणि 1 शाळा आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेतील प्रति किलोवॅट 30,000 रुपये अनुदानाचा लाभ घेत गावातील 19 घरांच्या छतावर प्रति 1 किलोवॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले. त्याचबरोबर शाळेसाठी 1 किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प बसविण्यात आले आहेत. 19 किलोवॅटची सौर यंत्रणा गावात बसविण्यात आल्याने महिन्याला सरासरी 2,400 युनिटची वीज या आदिवासी बहुल गावात निर्मिती होत असल्याने गावकऱ्यांचे जीवनमान अधिक सुखकर झाले आहेत. अवघ्या 20 दिवसात सर्व अडचणी दूर करून गाव पूर्णतः सौरग्राम झाले आहेत. यामध्ये जिल्हा प्रशासन आणि महावितरण यांची मोलाची भूमिका बजावली आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारवेकर यांच्याकडून.
2400 युनिट पर मंथ सर्व गाव मिळून युनिट तयार होणार आहे आणि ते गावाकरिता खूप लाभदायक असून इथल्या लाभार्थींनी स्वस्फूर्त होऊन या योजनेला आपला सहभाग दिलेला आहे.
सोबतच स्थानिक गावकरी श्रीकांत स्वयं या सौर प्रकल्पाबद्दल माहिती देतात.
जो पहिले साधा वीज होती त्याचा बिल पण भरपूर येत होता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 1700-1800 रुपये येत होता. त्याच्यामुळे आम्हाला भरारा थोडा त्रास होत होता. आता जेव्हाचा सोलर लाईट आला आणि बिल पण फार झिरो म्हटलं तरी चाल.
गावकरी ते राव न करी अशी एक मन आहे. ग्रामस्थांनी सौरग्राम करण्याचा एकत्र घेतलेला निर्णय केवळ ऊर्जा बचत नव्हे तर पैशाची बचत करण्याचा हुकुमी ठरला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले चंद्रपूर.
परभणीचं महावितरणचं कार्यालय प्रधानमंत्री सौरघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कार्यान्वित करणारं राज्यातलं पहिलं महावितरण कार्यालय ठरणार आहे. लवकरच त्याचा प्रारंभ होईल असं महावितरणचे कार्यकारी संचालक डी आर औंढेकर यांनी सांगितलं आहे. परभणीच्या महावितरण मंडळ कार्यालयाच्या छतावर 35 किलोवॅटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आला आहे. या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. बेरोजगार तरुणांनी सोलर टेंडर व्यवसायात स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात असं आवाहनही औंढेकर यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सर्वांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या उद्देशानं 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. निरोगी सुरुवात आशादायक भविष्य ही यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची मुख्य संकल्पना आहे. माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यभरात अनेक जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. वाशिममध्ये श्री बाकलीवाल विद्यालयातल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी काल अवयवदानाची शपथ घेतली आणि जनजागृती केली. अवयवदान श्रेष्ठ दान या विषयावर पोस्टर स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचा 45वा स्थापना दिन काल देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपा कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष उभारणीसाठी केलेले कठोर परिश्रम संघर्ष आणि त्याग याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. भारताची प्रगती तसंच विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याप्रती वचनबद्धता अधोरेखित करताना हा दिवस महत्वाचा असल्याचंही ते म्हणाले. भाजपाच्या स्थापना दिनी नागपूर इथं काल पक्षाच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. भविष्यात हे कार्यालय सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र ठरणार आहे असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. अहिल्यानगर इथं भाजपाच्या स्थापना दिनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नांदेडमध्ये काल नांदेड महानगर भाजपा कार्यालयात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झेंडावंदन झालं. राज्यात तसंच देशभरात इतरत्रही भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांनी पक्षाचा स्थापना दिन साजरा केला. पुणे शहरात प्राधान्यक्रमाचे रस्ते स्वच्छ आणि खड्डेमुक्त करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. या रस्त्यांवरून जाताना पुणेकरांचा प्रवासाचा वेळ वाचत असल्याचं महत्वाचं निरीक्षण पोलिसांच्या ITMS या यंत्रणेनं नोंदवलं आहे. महापालिकेच्या या संपूर्ण उपक्रमाची माहिती उपायुक्त आणि पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी आकाशवाणीला दिली.
पुणे महानगरपालिकेमध्ये एक अभियान घेतलं होतं Mission 15 रस्त्यांचं, म्हणजे 15 रस्ते निश्चित केले होते की जे रस्ते सर्वार्थाने आपण चांगले करायचे, म्हणजे ते रस्ते समपातळीत करणे, खड्डे पडले असतील तर ते खड्डे बुजून घ्यायचे, त्यानंतर फुटपाथ तुटलेले असतील तर ते नीट करून घ्यायचे, डिव्हायडर सुद्धा दुरुस्ती करून घ्यायची. तर 15 रस्ते पूर्ण झाल्यानंतर आता ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा जो सर्व्हे केलेला आहे ATMSच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की मागील 6 महिन्यापासून जे म्हणजे रस्त्यावरनं जाताना वाहनांचं एक ट्रॅव्हल टाइम असतो, तो ट्रॅव्हल टाइम खुया रस्त्यांवरचा खूप कमी झालेला आहे आणि स्टॉपेज टाइम असतो थांबायला लागतं तर तो ड्रास्टिकली रिड्यूस झालेला आहे.
राज्यात मार्च अखेरच्या ऊस गाळप हंगामाच्या अहवालानुसार 80 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं आहे. राज्यातल्या 200 पैकी 189 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे. सध्या केवळ 11 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 1,07,74,000 मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं होतं. यंदा त्यामध्ये सुमारे 28 लाख मेट्रिक टनांची घट झाली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 10 लाख टन साखर जाऊन 92 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन हाती येण्याची अपेक्षा असल्याचं पुणे साखर आयुक्तालयानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं 153 धावांचं आव्हान पार करत सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथं पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. अयोध्येसह देशभरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी. राज्यातही ठिकठिकाणी रामजन्म सोहळा उत्साहात. आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं सादागड हेटी गाव ठरलं राज्यातलं पहिलं आदिवासी सौरग्राम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.